आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम रहावं, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ अजय कुमार यांचं आवाहन. श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाहनं मोठ्या प्रमाणात नुकसान, आतापर्यंत 159 जणांचा मृत्यू. हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडूकडे सरकल्यामुळे पूर्व भारताच्या किनारपट्टीवर पावसाचा आणि सतर्कतेचा इशारा. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षाच्या सदस्यांना विनंती करेल असं रिजिजू यांनी सांगितलं. हे अधिवेशन 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात विविध महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होण्याची आणि ती मंजूर होण्याची शक्यता असून त्यामध्ये अणुविधेयक 2025, विमा विधी संशोधक विधेयक, भारत उच्च शिक्षण आयोग विधेयक आणि राष्ट्रीय महामार्ग विधेयक आदींचा समावेश आहे. या अधिवेशनाच्या 19 दिवसात संसदेच्या 15 बैठका होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमधल्या रायपूर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय स्तरावरील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या संमेलनाचा आज समारोप होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुरक्षा क्षेत्रातील उच्चस्तरीय व्यवस्था आणि नवसंशोधन यावर विचार करण्यासाठी हे संमेलन महत्वपूर्ण व्यासपीठ ठरलं असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे. या संमेलनाच्या आजच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदकही प्रदान केली जाणार आहेत. विकसित भारताचे नवे सुरक्षा आयाम ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहराज्यमंत्री आणि विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संस्थांचे प्रमुख या संमेलनामध्ये भाग घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 128वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम रहावं असं आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ अजय कुमार यांनी काल पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आगामी शतकातील युद्धांमध्ये शहाणपणा, सहानुभूती आणि बुद्धिमत्तेनं जो नेतृत्व करेल त्याचाच विजय होईल असंही त्यांनी अधोरेखित केलं. या तुकडीचं दीक्षांत संचलन आज सकाळी एनडीएच्या मैदानावर सुरू असून नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कालच्या दीक्षांत समारंभात 329 स्नातकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 72 स्नातकांना विज्ञान, 92 संगणक विज्ञान, 54 कलाशाखा आणि 111 स्नातकांना बीटेक पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 15 मित्र देशांच्या स्नातकांचा तर 15 महिला स्नातकांचा समावेश आहे. प्रबोधिनीचे कमांडंट व्हॉइस एडमिरल अनिल जग्गी, प्राचार्य डॉ विनय दीप यावेळी उपस्थित होते. विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञान रौप्य पदक अनन्या बालोनी, कलाशाखा रौप्य पदक अनुराग गुप्ता, बीटेक रौप्य पदक पुण्याच्या विश्वेष भालेराव यांना यावेळी प्रदान करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज हरियाणातील कुरुक्षेत्र इथं जाणार असून या भेटीदरम्यान ते राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 20व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच उद्याच्या गीता जयंतीच्या पार्श्वभूमीवर कुरुक्षेत्र इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या अखिल भारतीय देवस्थान संमेलनातही ते सहभागी होणार आहेत. थायलंडचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सिहासक फुआंग केतकेओ 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून काल रात्री नवी दिल्लीत त्यांचं प्रतिनिधी मंडळासमवेत आगमन झालं. त्यांचा दौरा 2 डिसेंबरपर्यंत असून आज ते दिल्लीत विविध उच्चस्तरीय कार्यक्रमात भाग घेणार आहेत. उद्या हैदराबाद हाऊस इथं ते भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. भारत आणि थायलंड यांच्यात 1947 पासून सौहार्दपूर्ण संबंध असून 2022 दोन्ही देशांच्या या संबंधांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता. श्रीलंकेत चक्रीवादळ दितवाहनं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार प्रतिकूल हवामानामुळे आतापर्यंत 159 जणांचा मृत्यू झाला आहे तर 203 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे भारतानं ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत श्रीलंकेत मानवतावादी मदतकार्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. काल 2 भारतीय हवाई दलाच्या विमानांनी 21 टन मदत साहित्य आणि 80 एनडीआरएफ जवान पुट्टलम आणि बदुल्ला इथं तैनात केल्यानंतर 40 अधिक लोकांचे जीव वाचले आहेत. भारताची 2 चेतक हेलिकॉप्टर श्रीलंकेच्या हवाई दलाच्या पथकांमध्ये शोध आणि बचाव मोहिमांमध्ये सामील झाली आहेत. अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आणलं जात आहे. दरम्यान दितवा चक्रीवादळ आता आज सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू पुद्दुचेरी आणि लगतच्या आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 5 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ पुढे सरकत असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. त्यामुळे किनारी जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील इतर भागातही हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तर किनारी आंध्र प्रदेश यानम आणि रायलसीमा या भागांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार तटरक्षक दल आणि संबंधित राज्य प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यात येत आहे. भारतीय हॉकी संघानं सुलतान अजलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मलेशियात इपोह इथं काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं कॅनडावर 14-3 असा दणदणीत विजय मिळवला. आज होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये भारताची लढत बेल्जियमशी होणार आहे. दरम्यान चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं काल ओमानवर 17-0 असा दणदणीत विजय मिळवला. भारतानं 2 सामन्यात एकंदर 24 गोल करून गट ब मध्ये आघाडी घेतली असून भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची दाट शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला आजपासून प्रारंभ होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना आज झारखंडमध्ये रांची इथं दुपारी 1:30 सुरू होईल. कसोटी मालिकेत झालेल्या निराशाजनक पराभवानंतर आजपासून सुरू होणाऱ्या मालिकेत KL राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुनरागमन करण्यास उत्सुक असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम रहावं, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ अजय कुमार यांचं आवाहन. श्रीलंकेत चक्रीवादळ दितवाहनं मोठ्या प्रमाणात नुकसान, आतापर्यंत 159 जणांचा मृत्यू. हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडूकडे सरकल्यामुळे पूर्व भारताच्या किनारपट्टीवर पावसाचा आणि सतर्कतेचा इशारा. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 50 षटकांच्या 3 सामन्याच्या क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.